आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत अमेरिका व्यापार कराराचं सर्वत्र स्वागत. उद्योग जगतात आनंद. युरोपीय देश आणि अमेरिकेबरोबरच्या व्यापार कराराचा मसुदा संसदेत सादर करावा अशी विरोधकांची मागणी. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या पालघरमधल्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झाल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. आणि देशात यंदाच्या रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात 15 लाख हेक्टरनं वाढ. भारत अमेरिका परस्पर शुल्क कपातीबाबतच्या व्यापार कराराचं विविध स्तरातून विशेषतः उद्योग जगतातून स्वागत होत आहे. महाराष्ट्र निर्यातीत अग्रेसर असून या करारामुळे राज्यातल्या व्यवसायासाठी नवं क्षितिज खुलं होईल आणि राज्यात मोठी गुंतवणूक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या करारामुळे उभय देशांमध्ये रोजगार निर्मिती, विकास आणि नवोपक्रमांना चालना मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, परिवहन मंत्री नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, किरेन रिजिजू, जे पी नड्डा, इतर केंद्रीय मंत्र्यांनी या कराराचं स्वागत करणारे संदेश समाजमाध्यमावर लिहिले आहेत. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावरचं आयात शुल्क 25% कमी करून 18% आणण्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केल्याची घोषणा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर केली. ही भारताच्या जनतेची ताकद आहे असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत समाजमाध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेत आयात शुल्क 25% 18% कमी केलं जाणार आहे. या संदर्भातल्या व्यापार करारावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असून यापुढे अमेरिकन मालावर भारतात लागणारं शुल्क उतरत्या क्रमानं 0 पोहोचेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. CII, फिक्की, रत्न आणि आभूषण उद्योग, PHD, CCI, मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि संलग्न उत्पादनांच्या निर्यातदारांची संघटना, ICEA, मत्स्योत्पादकांची संघटना अशा विविध उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त केला असून यामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकेत उठाव मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भारत अमेरिका व्यापार करार हा भारतीय उद्योग क्षेत्रासाठी अतिशय सकारात्मक आणि स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
अमेरिकेकडून भारतीय उत्पादनावर आयात शुल्क कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा भारतीय उद्योग क्षेत्रासाठी स्वागतार्ह असा आहे. या नवीन कर रचनेमुळे इंजिनिअरिंग गुड्स, ऑटो कॉम्पोनंट्स, टेक्सटाईल, फार्मास्युटिकल आणि कृषी उद्योगांना याचा थेट फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील निर्यात प्रधान उद्योगांसाठी एक मोठी संधी असून एमएसएमई क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत अधिक कॉम्पिटेटिव्ह बनवण्यासाठी या शुल्क दराचा फायदा होणार आहे. हे शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारपेठेत अधिक किफायतशीर ठरतील आणि जागतिक स्पर्धेमध्ये भारतीय उत्पादन अतिशय चांगली संधी त्या ठिकाणी मिळाल्यामुळे भारताची निर्यात वाढणार आहे आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळणार आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा चीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. भारताचे चीन आणि पाकिस्तानशी असलेले संबंध अतिशय महत्वाचा विषय आहे असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी गांधींनी एका लेखाचा उल्लेख केला, त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी युरोपियन युनियन आणि अमेरिका यांच्यासोबतच्या व्यापार कराराचा मसुदा सभागृहाच्या पटलावर ठेवावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात केली. लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर जात घोषणाबाजी केली, त्यामुळे सभापतींनी कामकाज आधी 12 आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेत भारत अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 0 हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरकार भारत अमेरिका व्यापार करारावर चर्चा करायला तयार असून या कराराची विस्तृत माहिती सभागृहासमोर मांडली जाईल असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी सांगितलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. कामकाज पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची चर्चा सुरू झाली. दरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, आज भारत अमेरिका व्यापार कराराविषयी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातला हा दुसरा बोगदा असून बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्वाचा टप्पा आहे. संपूर्ण पथक या प्रकल्पासाठी वेगाने काम करत असून जग भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची प्रगती पाहत आहे, असं वैष्णव म्हणाले. आतापर्यंत 334 किलोमीटरचा लोहमार्ग आणि 417 किलोमीटरचा घाट आणि पुलांचं बांधकाम पूर्ण झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या व्यापार कराराबद्दल एनडीए खासदारांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. संसद भवन संकुलात झालेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीत हा सत्कार करण्यात आला. युरोपियन युनियन, न्यूझीलंड तसंच इतर अनेक देशांसोबत झालेल्या व्यापार करारांबद्दल रालोआ नेत्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं. या बैठकीत भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचाही सत्कार करण्यात आला. शेअर बाजारात या कराराचे सकारात्मक पडसाद दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 4,200 जास्त अंकांनी उसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1,200 अंकांनी वर गेला. सध्या सेन्सेक्स सुमारे 2,100 अंकांनी चढला असून 83,800 आसपास पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुमारे 660 अंकांनी वाढला असून 25,700 अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. देशात यंदाच्या रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात 1,500,000 हेक्टरनं वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली. 30 डिसेंबरपर्यंत 676,00,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा 335,00,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रांवर गहू तर 45,00,000 हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे. कडधान्याचा पेरा 139,00,000 हेक्टरवर झाला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार भरडधान्याची पेरणी 61,00,000 हेक्टर तर 97,00,000 हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश आज जारी करण्यात आला. यापूर्वी या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे होतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नाही, असं वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपनं हिमगौरी आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून महापौर पदासाठी रंजना बोराडे तर उपमहापौर पदासाठी विलास शिंदे, राहुल दिवे आणि प्रवीण तिदमे यांनी अर्ज दाखल केले आहेत. नागपूर महापालिकेत भाजपनं महापौर पदासाठी नीता ठाकरे यांना तर उपमहापौर पदासाठी लीला हातीबेद यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं स्नेहल ठाकरे आणि विवेक निकोसे यांची नावं महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केली आहेत. येत्या 6 तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. हरियाणा इथं सुरू असलेल्या 35व्या किशोर आणि किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात किशोर गटात महाराष्ट्र संघानं हरियाणाचा 1-18 तर किशोरी गटात मणिपूरचा 1-33 पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका व्यापार कराराचं सर्वत्र स्वागत, उद्योग जगतात आनंद. युरोपीय देश आणि अमेरिकेबरोबरच्या व्यापार कराराचा मसुदा संसदेत सादर करावा अशी विरोधकांची मागणी. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या पालघरमधल्या दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झाल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. आणि देशात यंदाच्या रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात 1,500,000 हेक्टरनं वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.